देवा पुन्हा एकदा तुझ्या सानिध्यात देतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो की आज पुन्हा एकदा तू आम्हाला तुझ्या वचन तुमचं काही शिकवलंच. खरंच हे वास्तविकता आहे की आम्ही न दिसणाऱ्या एका शत्रूशी सतत आमची झुंज असते आणि नेहमी आम्ही तुझे काम तुझ्या गौरवासाठी जेव्हा तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने करायला निघतो तेव्हा प्रेषितांच्या कृत्यामध्ये पण आम्ही पाहतो की सैतान विरोधात उभा राहतो आणि जेव्हा बऱ्याचशा वेळेस आम्हाला विरोध जो आहे तो अनुभवायला मिळतो पण आम्ही आत्मिक युद्धाकडे लक्ष देत नाही. तुझ्या नावाला धन्यवाद देतो आज की तुझ्या सामर्थ्य पुरणार आहे आणि जेव्हा सैतानाला पाकिस्ताने त्यापूस आम्हाला वर त्याच्यावर नाडून पराभव केलेला आहे, त्याचं उघड उघड प्रदर्शन केलेलं आहे आणि जेव्हा ते शिर फोडलेलं आहे थोडंसं कालासाठी ती शेपूट जी आहे ती बळबळ करणार आणि जेव्हा जे महायुद्ध ते तू जिंकलेलं आहेस आणि थोड्या काळासाठी विश्वासणाऱ्यांची झुंज असणार आणि देवापा त्या झुंजीमध्ये देवापा आम्ही तुझ्या सामर्थ्याने शक्तीने देवापा आमचा विश्वास तुमच्या मंडळीचं जीवन आमचं वचनावरचा विश्वास तुझ्या सत्यावरचा भरोसा देवापा धरून आम्ही ते सोडू नये आणि ती जी सीमारेखा आहे ती पार करावी. तू आमच्यावर दया कर. आज देखील तुझ्या वचनाकडे येत असताना तो सहाय्य सामर्थ्य मार्गदर्शन प्रवत्साहन तुझे दिला आणखी विनंती शुद्धेस त्याच्या खूप जिवंत नावात्मा करून आहे. तर आपण पेत्राच्या दृष्टिकोनातून पेत्राच्या शाळेमध्ये पहिल्या दिवशी पावलाकडून आपण एफिसमधून शिकलो पण आज आपण काल आणि आज पेत्राच्या द्वारे आपण हे ख्रिस्ती कौटुंबिक जीवन पाहत आहोत आणि पहिले पेत्र नव्या करारामध्ये त्याचा तिसरा अध्याय की स्त्रियांबद्दल लिहिलेलं होतं पण जर का आपण सहज असंच वाचलं तर कदाचित फार असं ओझीरवानं वाटणार की स्त्रियांना अशा प्रकारे आधीनतेचं जीवन ह्याचं पाचारण देवाने दिलेलं आहे. पण आपण काय केलेलं आहे की संदर्भ पाहिला, संदर्भामध्ये मग आपल्याला शिकायला मिळतं की हे जे जीवन आहे आपण एक प्रवासी आहोत या जगामध्ये. 11 वचनात दुसऱ्या अध्यायाच्या लिहिले, प्रियजन जे तुम्ही प्रवासी व परदेशी आहात त्या तुम्हास मी विनंती करतो. आणि मग तो म्हणतो की ज्या वासना आहेत त्याच्याविरुद्ध लढा आणि मग तो म्हणतो की सत्कृत्याद्वारे 12 वचनामध्ये की तुमचे सत्कृत्य पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे. आणि मग तो जे विविध नातेसंबंध आहेत आपलं समाजासमती नातेसंबंध गुलामांचं आणि मालकांचं आणि मग कौटुंबिक नातेसंबंधाकडं तो जातो. तर आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की ह्याने देवाचं गौरव होतं ह्या सत्कृत्यांद्वारे. कौटुंबिक जीवनामध्ये जेव्हा आपण हे आचरणात आणतो तेव्हा देवाचं गौरव होतं. आणि आपली ओळख काय आहे की आपण प्रवासी परदेशी परमनंटचे हे जग आपलं नाही, आपण फक्त ह्यातून जाणारे आहोत आणि अति गौरवाच्या अशा गोष्टी आपल्यासाठी राखून ठेवलेल्या आहेत. पण बायबल असंही सांगतो रोम 8 की देवाच्या वचनाच्या अधीन जे दैहिक मन आहे ते होऊ शकत नाही, होऊही शकत नाही असं लिहिलेलं आहे. त्यांना आवडत नाही आणि ते होऊही शकत नाही असं रोम 8 म्हटलेलं आहे. म्हणून नवा जन्म लागतोय, नवं जीवन येशूकडून, जेणेकरून देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने आपण इच्छा धरतो की मला असं जीवन जगायचं आहे, असं कौटुंबिक जीवन जगायचं आहे तुझ्या गौरवासाठी. ते फार महत्त्वाचं आहे. तर नवा जन्म त्याबद्दल पेत्र पहिल्या अध्यायाच्या पहिल्या काही वचनामध्ये 3 वचनापासून तो म्हणतो की पिता धन्यवादित असो जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ वचन मिळण्यासाठी. तो म्हणतो की तुम्हाला पुन्हा जन्म दिला आहे. आपल्याला माहित आहे की पेत्र येशूचा शिष्य होता आणि येशू जो आहे त्याने निकदेमसची भेट घेतली एक दिवस 3 निकोदेमस हा इस्रायलचा शिक्षक होता, वरुषी होता, सेनहेद्रीनचा मेंबर होता. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर सगळं त्याने पार पाडलं होतं. जुना करार जणू काही त्याचा तोंडपाठ होता. सर्व धार्मिक विधी त्याला माहीत होत्या. इस्रायलचा शिक्षक होता. सोसायटीमध्ये त्याने मान प्राप्त केलेला होता. आणि तो येशूकडं आलेला आहे आणि येशू बिलकुल असा वेळ घालवत नाही. आणि त्याला त्याची सगळ्यात मोठी गरज येशू सांगतो की नव्याने जन्मल्या वाचून कोणाचाही देवाच्या राज्यात, स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. म्हणजे नैसर्गिक मनुष्य त्या अतिगौरवी राज्यात प्रवेश करू शकत नाही. पापी मनुष्य जो आहे आपण असंच ह्या स्थितीमध्ये, आदामामध्ये पहिला जन्म आपला झाला, दैहिक जन्म आपला झाला, त्याच स्थितीमध्ये आपण त्या गौरवात जाऊ शकणार नाही. कारण आपण पापी आहोत, आपली धार्मिकता घालण्या चिन्हांसारखी देवाने तरतूद केलेली आहे. देव म्हणतो की एक नवा जन्म तो देवीची तो आत्म्याद्वारे व पाण्याद्वारे तिथं लिहिलेला आहे. म्हणजे देवाच्या सत्याद्वारे, हृदयाच्या नवीनीकरणाद्वारे, परिवर्तनाद्वारे, आणि ते सर्व सुवार्थेमध्ये घडतं. कारण त्याच अध्यायामध्ये तो म्हणतो की जसं मोशेने तो स्तंभ उभा केलेला आहे तसं मनुष्याच्या पुत्राला वर केलं जायला पाहिजे, जेणेकरून लोक विश्वास ठेवतील. ती घटना कोणती आहे तर जुन्या करारामध्ये इस्रायली लोकांनी आवज्ञा केली देवाची आणि देवाचा न्याय त्यांच्यावर आला आणि ते विषारी अग्निसर्प देवाने त्यांच्या छावणीमध्ये पाठवले. ते सर्प त्यांना डसलेले होते आणि मरणाची प्रक्रिया जणू काय त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये चालू होती. त्यांनी मग देवाकडे मागणी केली आणि देवाने उपाय पुरवून दिला. तो पितळी स्तंभ तुम्ही उंच करा असं म्हटलं मोशे. आणि मुद्दा हा नव्हता की मला तो स्तंभ क्लिअरली दिसतोय का, कारण लाखो लोकांमध्ये तो स्तंभ एकदम स्पष्टपणे दिसणार की नाही, तो दिसला तरच तुम्हाला बचाव आहे तो प्रश्न नाही आहे. पण देवाने जे पुरवलेलं आहे उपाय त्यावर मी विश्वासाने माझ्या तंबूतून बघतो की नाही तो मुद्दा आहे. देवाने जो उपाय दिलेला आहे त्यावर मी विश्वासाने तो बघतो घेतो की नाही. त्यासाठी त्यांना काय करावं होतं, त्यांना त्यांचं गांभीर्य जाणून घ्यायला पाहिजे होतं की हा सर्प डसलेला आहे. मी देवाची आवज्ञा केली, आम्ही बंड केला, देवाविरुद्ध कुरकूर केली आणि देवाच्या सहाय्याविना मी मरणार हे मान्य करावं लागतं, मगच आपण बाहेर वगैरे त्या पितळी स्तंभाकडे. तर तसंच येशू आत्मिक गोष्ट आपल्याला शिकवत आहे की जोपर्यंत आपल्याला समजत नाही की मी आदामामध्ये जन्मलेले हे देह देवाला संतोष देऊ शकत नाही. आपण पाहिलं आपण पापामध्ये मृत आहोत, देह वाचण्याच्या आधी सैतानाच्या कृत्याखाली नैसर्गिक मनुष्य. जोपर्यंत आपण देवाचा उपाय जो ख्रिस्त त्याच्याकडे विश्वासाने बघत नाही आणि मान्य करतो की नाही माझ्यामध्ये हे तारण होऊ शकत नाही, देवा तू मला तार, तू जो तुला जसं उंच केलं गेलं एकमेव उपाय, एकमेव मध्यस्थ देव आणि मनुष्यामध्ये, तर ही सुवार्ता जेव्हा आपल्याकडे येते की देव 100% देव, त्याने मनुष्यत्व धारण केलं, माझा नियमशास्त्र त्याने माझ्या बदली पूर्ण केला, माझे पाप त्याच्यावर लादण्यात आले आणि येशूमध्ये मला त्याची धार्मिकता मिळते, ही सुवार्ता जेव्हा येते आपण प्रसादाच्या विश्वासाद्वारे तो उपाय घेतो. तो दुसरा मला दुसरा उपायच नाही, मला हे समजलेलं आहे आता माझ्या हृदयात हे घेतो, मी विश्वास ठेवतो म्हणजे पूर्णपणे माझी भिस्त याच्यावर टाकतो ह्या सत्यावर. तेव्हा आपलं तारण होतं नवा जन्म. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांचा जन्म देहा रक्ताने नव्हे तर देवापासून झालेला आहे असं युवान 1:12 म्हणतो. तर अशा प्रकारच्या लोकांना, नव्या जन्मलेल्या लोकांना तो सांगत आहे, त्यांना त्यांच्या पाचरणाची आठवण करून देत आहे. तुम्ही प्रवासी आहात, तुम्ही प्रियकर देवाचे आहात आणि फार मोठे आशीर्वाद त्याच्यासमोर तो मांडत आहे. एक न ढळणारं वतन, जिवंत आशा, क्लेश तुम्हाला शुद्ध करतील, तुम्ही एक पवित्र याजकगण, जे शब्द इस्रायलला वापरले गेलेले प्रियकर आणि इस्रायलला ते कराराचे शब्द होते, तुम्ही पाळाल तर तुम्ही बनाल पवित्र याजकगण, एक पवित्र राष्ट्र. पण इथं दुसऱ्या अध्यायामध्ये पेत्र त्यांना म्हणतो तुम्ही आहात ख्रिस्तामध्ये पवित्र याजकगण, त्याचे लोक, विशेष लोक. तर हे सगळे आशीर्वादांनी तो त्यांना भरून टाकत आहे आणि आता तो म्हणतोय की तुम्हाला देवाच्या गौरवासाठी हे करायचं आहे, ही जबाबदारी आहे. त्याच्या सामर्थ्याने तुमचं स्थान, तुमचं पाचरण ओळखून आता तुम्हाला असंच जगायचं आहे. मागच्या वेळेस आपण स्त्रियांबद्दल बघितलेलं आहे, कठीण शिक्षण आहे, पण तिच्या अधीनतेमुळे एखादा अविश्वासणारा पती तिचा दररोजचा संदेश तिच्या जीवनाद्वारे तिची देते, तिचं हृदस्थपण, तिचा शांत वृत्ती, तिची सौम्यता, हे दे आत्म्याचे फळ आहेत प्रयत्न. स्वतःच्या शक्तीने आपण फार कमी पडतो, तर हे पाहून नक्कीच एक प्रभाव त्या कुटुंबामध्ये पडणार आहे. त्या बदकाला आपण जास्त करून बाहेरच्या सौंदर्याकडे नाही, ते सगळं निघून चाललेलं आहे, पण आंतरिक सौंदर्य जे आहे त्याच्यामध्ये ती ख्रिस्तामध्ये तिचं नवीनीकरण अजून आकर्षित होत जाणार, तिच्या कुटुंबाला अजून तिचं महत्त्व त्यांना लाभणार, जसं ती आंतरिक रीतीने अजून ख्रिस्तासारखं बनतं. पण आज आपण सातव्या वचनापासून बघूया, पतींकडं आता पेत्र जातो. पतींनो तिथं लिहिलेलं आहे, पतींनो. तर पती म्हणजे काय? बायबलनुसार पती म्हणजे काय? होय, तो पुरुष आहे, आणि एक जो पुरुष त्याला वैवाहिक जीवन चालू करायचं आहे. बायबलच्या दृष्टिकोनातून पुरुष म्हणजे काय? आजकाल कितीतरी लोक 20-25 झालेले आहेत, तरुण पोरं 30 झालेले आहेत, पण त्यांना व्हिडिओ गेम्स त्यांचे आवडतात, आईचा पदर किंवा पल्लू त्यांनी सोडलेला नसतो, स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घ्यायला ते शिकलेले नाही, आर्थिक तयारी करण्यास ते शिकलेले नाही. पण लग्न करायचं, पण आर्थिक तयारी, स्वतःचं कसं जबाबदार राहणार ते शिकले नाही. बॉडी बॉक्कम एक देवाचे सेवक आहेत, ते म्हणतात की बायबलच्या दृष्टिकोनातून एक नवरा म्हणजे इंग्लिशमध्ये फार सुंदर रीतीने म्हटलंय, प्रीस्ट, प्रॉफिट, प्रोव्हायडर, प्रोटेक्टर. PPPP, प्रीस्ट, प्रॉफिट, प्रोव्हायडर, प्रोटेक्टर. प्रीस्ट म्हणजे त्याची जबाबदारी आहे की कुटुंबाच्या बदली मध्यस्थी करावी देवासमोर. प्रार्थनेची वेळ आली की हां तू चल तू कर आता प्रार्थना, तसं नाही आहे. आपल्या कुटुंबाचा जर का तो जबाबदार आहे तर सर्वप्रथम तो त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो, देवाच्या समोरात बदली करतो. प्रीस्टचं काम ते होतं. प्रॉफिट म्हणजे देवा विशेष करून मुलांचं संगोपन करत असताना देवाच्या वचनाचं शिक्षण, म्हणून तिथं लिहिले मुलांनो, बापांनो, फादर्स लिहिले नव्या करारामध्ये. काल काही लोकांना कठीण गेलं पहिल्या सेशनमध्ये, व्हॉट अबाउट मदर्स, कधीतरी प्रश्न विचारला सेशन चालू असताना. पण नव्या करारामध्ये विशेष करून पित्यांची ही जबाबदारी आहे. प्रॉफिट म्हणजे काय? प्रॉफिटचं काम होतं की देवाचं वचन ते एका विशिष्ट सिच्युएशनमध्ये घेऊन यायचे, त्यांना प्रगटीकरण व्हायचं. आता आपल्याला प्रगटीकरण मिळालेलं आहे शास्त्रामध्ये. पण प्रॉफेट म्हणजे मुलांच्या म्हणजे त्यांना प्रश्न पडलेले आहे, ही सुनामी का झाली, हे भूकंप का झाला, यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत, ते गोंधळलेले आहेत, TV बघितले त्यांनी, न्यूजवर बघितलेलं आहे. तर प्रॉफेटचं काम आहे देवाचं वचन काय सांगतं त्याच्याबद्दल, वचनाने भरलेले ते पाहिजे, जेणेकरून त्यांच्या मुलांना उठता बडता आत्मीमध्ये आपण हे पाहिलं, एवढं का सगळ्याकडं अन्याय चाललेलं आहे पप्पा, एवढं का सगळीकडं दुःख आहे, तेवढं काय हे असं सगळं जग असा आहे. मग त्यांना ह्या शापित स्थितीबद्दल बायबलप्रमाणे सांगणं, त्यांना सुवार्थेबद्दल सांगणं, हे जग असंच राहणार नाही, एक दिवस सगळं नवीनीकरण होणार, ते कुणामध्ये होणार? ख्रिस्तामध्ये होणार. तर सतत व्यावहारिक स्थितीमध्ये एका प्रॉफिटप्रमाणे देवाचं वचन त्या स्थितीमध्ये घालणं, आपली पत्नी निराश असेल तर नियमितपणे वचनातून जर का विश्लेषण करता येत नाही तरी वाचून तरी दाखवावं वचन, वाचून तरी दाखवावं वचन. तर प्रीस्ट, प्रॉफिट त्याचं काम आहे. प्रोव्हायडर म्हणजे पुरवणूक करणारा, घरामध्ये आर्थिक पुरवणूक आणि बाकीच्या गरजा जाणून आमच्या आपल्या मुलांना खेळण्याची गरज आहे, कुठंतरी काहीतरी रिक्रेशनची गरज आहे, ती गरज ओळखून मग तो एक मार्ग उपलब्ध करतो. काही काही वडील मी पाहिलेले थकून येतात तरी ते मुलांसंगती मग बाहेर जातात क्रिकेट खेळण्यासाठी, विशेष करून तरुण जेव्हा मुलं झालेले. मला खूप विशेष वाटायचं काही काही वडिलांकडं पाहून, कारण ते काय करतात, त्यांच्या मुलांची गरज ओळखतात की त्यांना काहीतरी असं आउटलेटची गरज आहे जिथं जाऊन ते स्पोर्ट्स खेळतील. मुलींसंगती मग एका वेगळ्या रीतीने ते वेळ घालतात. तर प्रोव्हायडर म्हणजे आर्थिक पुरवणूक करणारा, पण बऱ्याचशा दुसऱ्या पुरवणुकी आहेत घरामध्ये, पत्नीची मनस्थिती जाणून तिच्या तिला जे लागल ते पुरवून देणारं. आणि मग चौथं आहे प्रोटेक्टर, म्हणजे कोणताही धोका आला तर पत्नीला जा बरं दाराकडं कोण आलंय, मध्यरात्री काहीतरी दाराचा आवाज आला येतोय खट 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 खट, तर तो आतमध्येच बसून राहिलेला रूममध्ये. देवाने आपल्याला पुरुष का बनवलेलं आहे, आपल्याला थोडंसं जास्त शारीरिक क्षमता दिलेली आहे आणि विशेष करून एक एक संरक्षणाची संरक्षण देणारी प्रवृत्ती पुरुषांमध्ये असते जबाबदारी घेण्याची. तर माझ्या कुटुंबावर काहीतरी धोका येतोय तर मी कुटुंबाच्या मागं त्या या गोवासारखं त्याने त्याचं पूर्ण कुटुंब पुढं पाठवलंय असावाला भेटायला आणि तो नंतर नंतर आला भयापोटी, तसं नाही. तर हे चांगले आहेत एक व्याख्या एका बायबलच्या दृष्टिकोनातून, पुरुष वैवाहिक पुरुष प्रीस्ट प्रॉफेट प्रोव्हायडर आणि प्रोटेक्टर. तरी तरी रे पतींनो तिसऱ्या अध्यायाच्या सातव्या वचनामध्ये तसेच तुम्हीही, तसेच म्हणजे ते देखील जबाबदार आहेत ह्या वचनाच्या खाली, ते देखील जबाबदार आहेत देवाचा गौरव देणार आहे देण्यासाठी, ते देखील जबाबदार आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये देवाचा गौरव करण्यासाठी, ते देखील जबाबदार आहेत. कारण तसेच म्हणजे लिंक लागतील मागच्या शास्त्रभागा सांगतील, मागच्या शास्त्रभागा सांगतील, मागच्या शास्त्रभाग म्हणजे त्यांचं पण अद्भुत पाचारण कृपेचं आहे आणि त्यांना पण एक इथं जबाबदारी देव देत आहे. पतींनो तसेच तुम्हीही आपापल्या स्त्रीबरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत किंवा पात्र आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवावा. तर पतींनी पहिली गोष्ट सहवास ठेवावा, हा शब्द जो आहे दोन व्यक्ती एकत्र राहत आहेत पण एका रूममेट प्रमाणे नाही, रूममेट पण सहवास ठेवतात हॉस्टेलमधले पण त्या पलीकडं हे नातं आहे. आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये एक देह, तर फक्त रूममेट नाही तर सहवास, सहसा सहवासामध्ये संभाषण येतं दिवसभरामध्ये, तुझं काय काय झालं, तुझ्या संगती काय काय झालं दिवसभरामध्ये, माझ्या संगती काय काय झालं दिवसभरामध्ये. जर का आपण बोलत नाही एकमेकांबरोबर तर त्याला सहवास म्हणतो का? आणि जे धोके जे आव्हानं कौटुंबिक आव्हानं ते आपण एक संगती जर का डिस्कस करत नसेल तर मग ते सहवास म्हणतात का त्याला? काही काही पती जे आहेत त्यांना इथं सहवास ठेवा म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे ड्वेल म्हणजे राहावा एकत्र, ते पण कठीण जातं कामावरून ते डायरेक्ट मग दुसरीकडे कुठं जातात आणि बराचसा वेळ घालवतात आणि घरी यावं म्हणून असं त्यांना नको नकोसं वाटतं. पण इथं आपल्याला आज्ञा काय दिलेली आहे की सहवास ठेवा, पण एका प्रकारे तो सहवास ठेवायचा आहे सुज्ञतेने. आणि काय ओळखून तो सहवास ठेवायचा आहे की ती अधिक नाजूक पात्र आहे म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. तर हा शब्द मराठीत सुंदर भाषांतर केलं आहे त्याचं सुज्ञतेने. मूळ भाषेमध्ये असा तो शब्द आहे की अकॉर्डिंग टू नॉलेज तुम्ही तिच्या संगती राहावा, ज्ञानाच्या प्रमाणात तुम्ही तिच्या संगती सहवास ठेवा. तर थोडा विचार करू, जर का बिना ज्ञानाचा सहवास ठेवायचा आहे तर तो कसा असेल तुम्ही थोडा सांगा मला. बिना सुज्ञतेने, बिना विचार करत, बिना तिचा स्टडी करत, बिना ज्ञानाचा सहवास एका व्यक्तीशी कसा असेल? एका जेव्हा आपण गेस्ट हाऊसमध्ये जातो रिसॉर्टमध्ये जातो तिकडचे स्टाफ असतात हॉटेलचे रिसोर्सचे त्यांच्या संगती त्यांच्या हॉटेलमध्ये आपण सहवास ठेवतो पण ज्ञानाने तिथं राहतो का सुज्ञतेने? का नाही? आपल्याला काय काळजी येतात का त्या किचनमध्ये काय चाललेलं आहे, त्या हॉटेलमध्ये काय चाललेलं आहे, त्या स्टाफच्या जीवनामध्ये काय चाललेलं आहे, आपल्याला काय फरक पडतो का त्याच्यासाठी? आपण काही वेळ घालवतच नाही. आम्ही इकडं सुट्टीसाठी आलेलो आहे, आमचा सहवास आहे तुमच्या या रिट्रीट सेंटरमध्ये किंवा आहे, पण आम्ही तुमच्याकडं न बघता आम्ही सहवास ठेवणार आहे, तुमचं दक्षता न घेता, तुमच्या तुमची गरज न ओळखता, बिना ज्ञानाचा तुमच्या ज्ञानाचा आम्ही इथं सहवास ठेवत आहोत, तसं होईल बरोबर? तर कितीतरी आपल्याला शिकायसाठी की पती या नात्याने बऱ्याचशा वेळेस आपण असंच करतो जीवनाचं बिझिनेस
एक कारण म्हणून आपण सांगतो, पण ही आज्ञा आहे आपल्याला प्रेम. देवाला गौरव देणारं जर का कौटुंबिक जीवन आपल्याला पाहिजे सत्कर्माचं, तर इथं लिहिलेलं आहे की बिना ज्ञानाचं अंधळ्या रीतीने ते कौटुंबिक जीवन तुम्ही घालवू नका. म्हणजे तिचा दिवस कसा होता, मुलांनी तिला त्रास दिलेला आहे का नाही, ती दुःखी वाटत आहे. बऱ्याचशा वेळेस आपल्याला ते पण समजत नाही की ती कोणत्या तरी दुःखातून चाललेली आहे. ती आनंदी वाटत आहे का, आनंदी वाटत आहे, कोणत्या गोष्टी तिला दुःखी बनवतात, कोणत्या गोष्टी तिला आनंद देतात, तिचे टॅलेंट काय आहेत. बरेचसे नवरे त्यांना 5-10 वर्षानंतर समजतं की अरे बापरे, माझी पत्नी हे पण करू शकते, माझी पत्नी ते पण करू शकते. एवढे वर्ष लागायला नाही पाहिजे आपल्याला, तिला जाणून घ्यायचं आहे की अंधळ्या रीतीने ते वैवाहिक जीवन आपल्याला जगायचं नाही. तर तिचे टॅलेंट काय आहे, जर का तिला पेंटिंग आवडतं तर कसं ना कसं ते बाहेर आणण्यासाठी मी काहीतरी प्रयास करत. कोणत्या गोष्टी तिला सुख देतात, दुःख देतात. असं म्हणतात बरेच पास्टर जे आहेत, दोघांचा विवाह होण्याच्या अगोदर, मुलगा आणि मुलगी त्यांचा विवाह होण्याच्या अगोदर ते दोघांना बसवतात आणि मुलाला म्हणतात की अशा 3 गोष्टी, तिला सगळ्यात आवडणाऱ्या 3 गोष्टी तू ह्या पेपरवर लिही आणि तू जे आहे 3 गोष्टी त्याला सगळ्यात आवडतात ते लिही. आणि त्यांच्या एंगेजमेंटच्या कालावधीने फोनवर संभाषण करत असताना वगैरे वगैरे तिने भरपूर प्रयास केला असतो त्याला जाणण्यासाठी, कारण मला आयुष्यभर त्याच्यासाठी घालवायचं आहे. तर ती कसं तरी जाणून घेते, त्यांच्या आवडीनिवडी विचारते आणि असं म्हणतात की ते तिन्ही उत्तरं तिच्या बाजूने एकदम परफेक्ट असतात, पण तो बसतो तिकडं डोकं खाजवत, अरे तिला काय आवडतं, मी ह्या एंगेजमेंटच्या काळामध्ये काही जाणूनच घेतलं नाही का काय आवडतं तिला. तर हे आपलं फार मोठं अशक्तपण. आणि ह्या ग्रीक समाजामध्ये पण त्या काळामध्ये तिला माझं कुटुंबामध्ये मुलं आणणारी माझ्या कुटुंबाची जी किचनची व्यवस्था आणि हे सगळं सुरळीत पार पाडणारी अशी एका प्रकारे प्रोफेशनल बाई मी घरामध्ये ठेवलेली आहे असं ते वागवायचे. आणि त्यांच्यासाठी हे फार नवीन शिक्षण होतं की तिच्या जीवनात रस घ्यायचा, तिचा स्टडी करायचा. आणि खरंच देवाचं ज्ञान जेव्हा पतीला होत जातं, खरं देवाचं ज्ञान सुवार्तेद्वारे, मग त्याला लग्न किती महत्वाचं आहे, वैवाहिक जीवन किती महत्वाचं आहे, कौटुंबिक जीवन किती महत्वाचं आहे, तिचा स्टडी करणं किती महत्वाचं आहे, हे मग तो शिकायला. खरं गुपित देवाच्या आणि देवाच्या वचनाच्या ज्ञानामध्ये तो खरंच वाढत असत तर मग ह्या गोष्टी त्याला महत्वाच्या वाटायला लागतील. तर आज आपण थोडा विचार करूया, कोणत्या गोष्टी तिला नाराज करतात, कोणत्या गोष्टी तिला भय देतात, कोणत्या गोष्टी तिला आनंद देतात. मुलांनी काय केल्यावर ती खुश होते, मुलांनी काय केल्यावर ती दुःखी होते. आणि विशेष इथं लिहिलेले सुज्ञतेने सहवास ठेवा, पण एका अधिक नाजूक पात्रासारखं सुज्ञतेने तो सहवास ठेवा. आता नाजूक पात्र म्हणजे असं नाही आहे की ती आध्यात्मिक रीतीने ती कमकुवत आहे असं नाही आहे, कारण गलतीच्या पुस्तकामध्ये लिहिले आता ग्रीक व हेलेने असा फरक राहिला नाही, पुरुष व स्त्री असा फरक राहिला नाही, ख्रिस्तामध्ये आपण सगळे एक आहोत. तर आध्यात्मिक रीतीने काही कमकुवता तिच्यामध्ये नाही, जसं आपण देवाला जवळून जाणू शकतो ती पण देवाला जवळून जाणू शकतो. बरं, बौद्धिक रीतीने काही कमकुवता आहे का तिची? आदम म्हटलं का अहो माझा हाडातलं हाड मांसातलं मांस पण थोडंसं माझ्यापेक्षा ढळ येते असं तो म्हटलं का? नाही. दोघांना देवाच्या प्रतिमेमध्ये बदललेलं आहे, दोघं विचार करतात, दोघं आपल्या अस्तित्वाची जाणीव राखतात, दोघं देवाला जाणून घेऊ शकतात. तर त्या क्षमता सेम आहेत सगळ्या, पण कोणत्या रीतीने ची थोडीशी नाजूक पात्र आहे? शारीरिक रीतीने. व्हेरी गुड. शारीरिक रीतीने ती एक नाजूक पात्र आहे. आणि कुणीतरी असं म्हटलेले नाजूक पात्र म्हणजे आपण नाही का जास्त मान द्यायला पाहिजे, जणू काय आपल्या घरामध्ये ते जे नाजूक चायनाचे असतात पात्र, चायना बोल, चायना टीपॉट, त्याला आपण इकडे तिकडे ह्या बॉक्समध्ये तिकडे कुठंतरी खाली मुलांना खेळू देतो का त्याच्यासाठी? नाही नाही ते अशक्त म्हणजे आधी नाजूक आहेत म्हणून आपण काय करतो त्यांना वर त्या कपाटाच्या वर सगळ्यांना दिसल कारण ते सुंदर असतात. तर कुणीतरी तशी तुलना इथं केलेली आहे. तर शारीरिक रीतीने ती थोडी कम नाजूक आहे. मला मराठीचा शब्द आवडतो. इंग्लिशमध्ये विकर दिलंय विकर कमकुवत पण मराठीमध्ये सुंदर नाजूक पात्र असं म्हटलेलं आहे तिला. आणि कदाचित सामाजिक दृष्टिकोनातून त्या समाजामध्ये तिला जास्त ऑपॉर्च्युनिटी मिळत नव्हती स्वतःला व्यक्त करण्यासाठी. तर कदाचित सामाजिक रीतीने तिला तसं ठेवलेलं आहे आणि म्हणून बऱ्याचशा वेळेस तिला स्वतःबद्दलचं कॉन्फिडन्स वाटत नाही. स्वतःला कमी ती लेखते आणि एक प्रकारे तुडवणूक झाल्यासारखं तिला वाटतं. पण बायबल बघा कसं तिला मानाचं स्थान देणार आहे. इकडं पतीला आज्ञा देतोय देव तिला एका नाजूक पात्रासारखं वागवा सुज्ञतेने तिच्या संगती सहवास ठेवा. म्हणजे हा पण पतीला हे पण माहिती पाहिजे की हा आठवडा तिला फार कठीण गेलेला आहे. गेस्ट आपल्या घरी होते. हा आठवडा जर का मला कठीण गेला असेल तर तिला किती कठीण गेला असेल ह्याची पण जाणीव आपल्याला पाहिजे. हा महिना जर का मला कठीण गेलेला आहे आर्थिक रीतीने तर तिला कसा कठीण गेला असेल. तिची सीमा इमोशनल सीमा किती आहे. कोणची बातमी कधी द्यावी तिला. नाहीतर आपले रिलेटिव्ह एका लग्नामध्ये तिच्याबद्दल असे बोलले सरळ सरळ जाऊन तिच्या संगती शेअर करणं तिची भावनिक पातळी न समजता विशेष करून जेव्हा ती दुःखी आहे कोणत्या वेळेस काय कधी बोलावं तिच्या भावनिक क्षमतेनुसार कोणची न्यूज कधी तिला द्यावी हे पण ह्या ज्ञानासंगती निगडीत आहे प्रियांनो. तर खरंच आपण जास्त करून ह्या वचनाचा विचार करत नाही. आपण खरेच बऱ्याचशा वेळेस फेल झालेलो आहे. वैवाहिक जीवन जेव्हा सुरू होतं तेव्हा आपण आपुलकी ठेवतो तिच्याबद्दल की एवढं सगळं ती करत आहे. पण जसं जसं वर्ष जातात निघून मग आपण फॉर ग्रांटेड म्हणजे फॉर ग्रांटेडला काय म्हणतात आता मराठीमध्ये हा ग्राह्य धरतो की आता तिला तिचा रोल समजलेला आहे. आता ती एका प्रोफेशनल प्रमाणे माझ्या घरामध्ये तो रोल पार पाडणार आहे. खरंच आपल्याला सगळ्यांना विशेष करून वैवाहिक पुरुषांना पश्चातापाची गरज आहे. जे तरुण आहेत त्यांना अगोदरच देव इथं इशारा देत आहे की तिचा अभ्यास करणं ह्या आठवड्यामध्ये तिची स्थिती काय आहे शारीरिक. मी कसं शारीरिक काही गोष्टींमध्ये तिला मदत करू शकतो घरामध्ये. तर त्याला म्हणतात शून्यतेने ती एक नाजूक पात्र हे समजून सहवास ठेवावा. पण अजून एक गोष्ट इथं पेत्र म्हणत आहे की तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात म्हणून तुम्ही त्यांना म्हणजे स्त्रियांना मान द्या. त्या कल्चरमध्ये फार धक्कादायक हे वचनं असतील कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की कशा प्रकारचं त्या संस्कृतीमध्ये तिला काही जास्त मान आणि काहीही जास्त स्वतःला व्यक्त करण्याची संधीच नव्हती. पण इथं काय म्हणत आहे की आपण दोघं काय आहोत पती आणि पत्नी ह्या जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहोत. म्हणजे दोघांना हे जीवन दिलेलं आहे देवाने ह्या पृथ्वीवर जगण्यासाठी आणि ह्या जीवनाचं जो मॅरेजचा आनंद आहे त्याचा भागीदारी होण्यासाठी दोघांना हे गिफ्ट मिळालेलं आहे आणि दोघांना एकच प्लॅटफॉर्मवर ठेवलेलं आहे की सामायिक वतनदार आपण आहोत. ती थोडंसं कमी वतनदार आणि आपण थोडंसं जास्त वतनदार असं नाही. थोरला मुलगा आणि धाकट्याला थोडं कमी मिळतं थोरल्याला थोडं जास्त मिळतं तशा प्रकारचं दोघांना हे कृपादान वैवाहिक जीवनाचा आनंद आणि हे जीवन जगण्याचं कृपदान दोघं वतनदार आहेत. तर त्यामुळे तिला मान द्या असं दिलेलं आहे. तर प्रॅक्टिकली म्हणजे काय मान द्या म्हणजे तिला तिचा जो रिस्पेक्ट तिचा जो वाटा आहे मानाचा तो तिला द्या. बऱ्याचशा वेळेस काय वाटतं की आपणच पुरुष ह्या जीवनाचे गिफ्टचे वाटेकरी आहोत आणि मग आपण आपला स्वार्थ बघतो पण ती देखील ह्या जीवनाच्या वैवाहिक जीवनाची भागीदारी आहे तुमच्यासाठी. जर का ती देखील समान भागीदार आहे तर मग वैवाहिक जीवनामध्ये आपण सिक्रेट ठेवायला पाहिजे का गुपित माझा पगार किती आहे, तुला काय करायचं? पण ती जर का इक्वल भागीदार आहे या जीवनाच्या कृपादानाची आणि तिला मान द्यायचा आहे आपल्याला, म्हणजे मान द्यायचं म्हणजे तिला इन्वॉल्व्ह करायचं आहे या प्लॅटफॉर्म मध्ये, अरे तू पण भागीदार आहे या वैवाहिक जीवनाची, मग पगार आपला काय आहे, मिळकत किती आहे तिला जाणणं देखील तिचा हक्क होतो. बरं, ह्या महिन्याचं बजेट नाही मी बरं होतो, मी हँडल करतो, तुला काही माहीत नाही, तुला देतो ना तुला खर्चायला जे सामान भरायला, तर त्या बजेटिंगमध्ये पण तिला सामील करणार, एक प्रकारे मान देतो आपण तिला, लक्षात घेतो की तू पण माझ्या जीवनाची, या वैवाहिक जीवनाची भागीदार आहे. बरं, माझ्या आपल्या कुटुंबाचं मी आता प्लॅनिंग करणार आहे 5 वर्षाचं, 10 वर्षाचं, 20 वर्षाचं, मी माझं प्लॅन झाल्यानंतर मग तुला नंतर बोलवतो. पण तिला पण बोलायचं आहे, तिला पण तिचा सल्ला द्यायचा आहे, तिला तिचे पण मुलं आहेत आणि आपण एक देह आहोत आणि हा आपला पैसा आहे, म्हणून तिला पण इन्वॉल्व केलं पाहिजे. मग एक तर उदाहरण फार दुःखी उदाहरण आहे की मी एक दिवस एका व्यक्ती संगती काहीतरी जड सामान आम्ही कारमध्ये त्याच्या घरी आणलं, जड सामान काय पोते वगैरे होते त्यांच्या घरी आमची कार थांबली, ते उतरले कारमधून, त्यांच्या 2 मुली होत्या, पत्नी होती, त्यांना बोलवलं, ते थांबलेले तिकडं मस्त, आणि त्यांना बोलवलं सगळं आतमध्ये, ह्या पडा 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 पडा. एकदम मला हेच वाटलं की अरे पुरुष या नात्याने आपल्याला शारीरिक दृष्टिकोनातून देवाने अजून बळ दिलेलं आहे आणि आपण तसं केलं पाहिजे काय. हो, छोट्या छोट्या लहान सहान गोष्टी तुम्ही उचला, मी मोठ्या गोष्टी मी आतमध्ये देईन. तर आपण काय स्टेटमेंट देतोय त्या क्षणी, काय स्टेटमेंट आपल्या कुटुंबाला देतोय, मी नंबर 1 सुपर बॉस आहे, या जीवनाचा आनंदाचा पूर्ण वाटेकरी मी आहे, तुम्हाला काय उरले सुरलेले दिले तर मी देईन. तुम्हाला काय वाटतं अजून कोणत्या कोणत्या प्रॅक्टिकल रीतीने आपण तिला समाविष्ट करायला पाहिजे जीवनाचे वतनदार? व्हेरी गुड, व्हेरी गुड, गुड ऑब्झर्वेशन की त्या प्रकारचं हिटलर सारखं जे शापामुळं पुरुषांना जे मोह होतं की सगळं माझ्यासाठी आणि मीच बलवान आहे कुटुंबामुळं म्हणून मी माझं पूर्ण अथॉरिटी गाजवणार, त्याच्या कसं ख्रिस्तामध्ये आता त्या शापाच्या विपरीत सुवार्थेद्वारे इकडं होत आहे की तो आता तिला सहभागीदार ही मान्यता देत आहे आणि तिला इन्वॉल्व्ह करत आहे. अजून काही मुद्दे आहेत की मुलांना हे पण कळवून देणं आपल्या घरामध्ये की आम्ही दोघं मानसपात्र आहोत, फक्त माझ्या मानासाठी तुम्ही मला सन्मान द्या, आणि तिला उलट बोललं तरी चालत नाही, तिच्या मानासाठी पण आपण मुलांना दाटवून सांगायला पाहिजे की नाही दोघं देवाची इच्छा काय आहे बायबलमध्ये दोघांना मुलांनी मानणार. अजून एक प्रकारे आहे की ती तिच्या ह्याच्याने ती काही संभाषण साधू इच्छिते तिच्या म्हणण्याप्रमाणे किंवा तिच्या तिच्या विचारसरणीनुसार ती एक प्रकारचे संभाषण किंवा तिच्या जगामध्ये काय चाललेलं आहे, तिचे जे फ्रेंड्स आहेत किंवा तिचे जे मैत्रिणी आहेत किंवा तिचे जे चर्चमध्ये एक अनुभव घडलेला आहे ते ती सांगत असताना जेव्हा आपण अर्धवट तिला अटेन्शन देतो, जेव्हा मी काही सांगत आहे माझ्या ह्याच्यामध्ये असं घडलं ऑफिसमध्ये किंवा माझ्या जीवनात असं घडलं ते सांगत असताना माझी इच्छा काय असते तिने सगळं सोडून माझ्याकडे लक्ष द्यावं है ना. पण तिला जर का आपण इक्वल वाटेकरी ह्या जीवनाच्या सुखाच्या दुःखाच्या वाटेकरी असं समजतो तर मग तिचं जर का दुःखाची स्टोरी ती सांगत असेल. आणि स्त्रियांचं काय आहे माहिती का, आपण जे आहोत दिवसभरात काय घडलं हे एका वाक्यात आपण सांगतो तिथे, ऑफिसमध्ये भरपूर प्रॉब्लेम होते आज बस. पण ती जर का सांगायला बसली तर आपल्याला किती अर्धा एक तास जो आहे तो, कारण त्यांचं मुली स्त्रियांचं इवन काही लोकांनी जे ब्रेन आहे ते ओपन करून स्टडी केलेलं आहे, त्यांचे जे नर्व्स त्यांची जी मेमरी जी असते ती एका हायवेप्रमाणे असतं. आपण आपला जर का फुटपाथ असेल, सरळ फुटपाथ, आपण इथून ते इथपर्यंत जातो, पण हायवेमध्ये कितीतरी इंटरकनेक्शन असतात, कितीतरी मग ब्रिजेस येतात, कितीतरी फ्लायओव्हर येतात, कितीतरी असं तसं 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 जाऊन तो रोड जो आहे सत्य शेवटी त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचतो. तसं त्यांचं जडणघडण तशी आहे. म्हणून ते एक गोष्ट सांगत असताना मग फाटे फुटतात, मग अजून दोन तीन गोष्टी झाल्यानंतर मग ते पूर्णपणे जे आहे अर्धा तास लागतो किंवा एक तास लागतो. तर आपला मोह काय असतो की अरे हिने पटकन बंद करावं आणि आय पी एल चालू होतात 8 वाजता आणि हिचं जे स्टोरी आहे ती लवकर संपवावी, नाही का? पण खरंच जर का आपल्याला तिला मान द्यायचा आहे तर मग तिचं जे घडलेल्या घडामोडी आहेत ती जसं सांगल तसं त्यासाठी आपण वेळ. काही काही लोक असं पण म्हणतात की जर का ती काम करत नसेल तर काही पैसा तिला तिच्या वैयक्तिक खर्चासाठी, तिच्या वैयक्तिक ह्याच्यासाठी, तिला जर का काही प्रोजेक्ट नंतर चालू करायचं आहे, काहीतरी तिला सेव्हिंग किंवा सेव्हिंगला काय म्हणतात, बचत करून तिला नंतर काहीतरी चालू करायचं आहे, असं नाही की ती आलेली आहे म्हणून म्हणजे तिला तिचं आता हे दिलेलं आहे, प्रोफेशन दिलेलं आहे घरामध्ये आणि बस, त्याच्यानंतर तिने काही अपेक्षा ठेवाव्या नाही, काही तिचे टॅलेंट सगळे मेलेच, तिचे टॅलेंट तिचं जे काही आहे. पण जर का नीतीसूत्र 31 मध्ये आपण पाहतो की तिचा नवरा जो आहे तो पण देवभेरू असेल, तो तिला तिच्या घरामध्ये त्याच्या घरामध्ये क्षमता देतो बिझनेस करायचा, पण ती मग त्या पैशाच्या उत्पन्नाने म्हणजे प्रायमरी तिची जी जबाबदारी आहे मुलांचं संगोपन आणि घराची व्यवस्था, पण ते पाहता पाहता ती काय करते, छोटासा तिकडं एक प्रकल्प सुरू करते आणि त्या प्रकल्पाच्या उत्पन्नाद्वारे निघले की ती शेजारचं शेत पण विकत घेते. म्हणजे इन शॉर्ट तो देवभेरू नवरा तिचा देवभेरूपणा पाहून तिचं मूळ ओढा कुटुंबाच्या व्यवस्थेसाठी, पण त्या पलीकडे जाऊन ती काय करते, कुटुंबाच्या सहाय्यासाठी काहीतरी करू इच्छिते हे पाहून तो काय करतो, तिला मोकळीक देतो, तिचे जे टॅलेंट तिचं जे काय आहे ते बाहेर येण्यासाठी आणि ते करण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की तिला सहवतनदार म्हणून मान मिळण्यासाठी आपण झटलं पाहिजे. खरंच हे देवाच्या कृपेद्वारे, जेव्हा ह्याच्याद्वारे आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये देवाचं गौरव होणार तेव्हा आपण राजी होऊ विश्वासणारे नातेने, नाहीतर एक प्रकारचं स्वार्थी जीवन आपण. आणि मग शेवटी एक इशारा अपेत्र देतोय, म्हणून तुम्ही मान द्या म्हणजे तुमच्या प्रार्थनात व्यत्यय येणार नाही. मूळ भाषेमध्ये जणू काय, एक रोड आहे आणि तिथं कोणीतरी रातोरात काय करते, रोड ब्लॉक करते, झाडं पाडतंय, दरोडेखोर वगैरे तसं करतात, झाडं पाडतात आणि मोठमोठे खडक आणून रोडमध्ये येऊन ठेवतात म्हणजे ते बाहेर निघूच शकत नाही. तर तशा प्रकारचा अनुभव आपल्या ख्रिस्ती जीवनात येईल. एक गंभीर इशारा देव देत आहे की देवाने तिला सहकर्मी म्हणून निर्माण केलेला आहे, जर का आपण तिला एक प्रकारे वेगळी वागणूक देत आहोत तर मग देव जो आहे त्याचं तात्पुरती सहभागिता जी आहे ती जरा तिच्यावर इफेक्ट पडेल आणि आपल्या प्रार्थनेमध्ये व्यत्यय येणार. दुसरे कुठंच अशा प्रकारचा इशारा मला वाटतं दिलेला नाही, इथंच एक गांभीर्याचा इशारा पतींना दिलेला आहे, जेणेकरून आपला जो मोह आहे की एकदम स्वार्थी जीवन आपल्या कुटुंबामध्ये आपण जगतोय, तर आपल्याला एक इशारा देखील मिळावा म्हणून देव हे लिहित आहे. कुणाचे काही प्रश्न काही विचार मांडायचे?
स्त्रियांना बोलून त्याची सवय असायची. आम्ही घरी गेलो ना की तुमची पत्नी बोलायला
आता तिथं एक हे आहे की स्त्रीने म्हणजे कधी कधी काय करते ती म्हणजे उदाहरणार्थ कोणतरी रिपेअरवाला आपल्या घरी आला तिची कशी इच्छा असते की आपल्याला सगळ्यात बेस्ट डील मिळावा आणि त्याने आपल्याला फसवू नये उगत चार्ज लावू नये म्हणून, तर त्या आवेशामध्ये ती बोलू इच्छिते ओझा असतं किट कुटुंबासाठी. म्हणून ती आपलं जेव्हा त्या व्यक्ती संग संभाषण तर तिला ओझा असतं की आपले उगच पैसे जाऊ नये. पण ते ती कशी मांडते आपल्या नवऱ्यासमोर आणि त्या माणसासमोर रिस्पेक्टफुली मांडायला पाहिजे. आणि ते रिस्पेक्टफुली तर नवऱ्यांना काय वाटतं की तो आवेश आहे पण तिथे मध्ये मध्ये येऊन म्हणजे हा माझी जागा घेते मी ह्याच्यासंग ती बोलायला पाहिजे, मी डील करायला पाहिजे, माझ्यासंग माझ्याकडे क्षमता आहे चांगला डील घेण्यासाठी त्या व्यक्तीकडून. पण ते अगोदर होण्यापूर्वीच जेव्हा ती येते तर तिच्या आवेशाद्वारे ती येते, पण त्या व्यक्तीसमोर मग नवऱ्याला थोडस इन्सल्ट वाटतं की अरे माझी जागा आहे मी ह्या व्यक्ती विशेष करून हा विशेष करून हा पुरुष आहे. ही स्त्री असती तर वेगळी गोष्ट आहे, पण हा माणूस पुरुष आलेला आहे घरामध्ये, मी डील करू शकतो ह्याच्यावरती. आणि मग जेव्हा ती येते आवेशापोटी पण थोडस डिसरिस्पेक्टफुल त्याला वाटतं की अरे मला करू द्यायला पाहिजे. पण त्या ह्याच्यामध्ये पण जर का आपण आत्म्याने भरलेलो आहोत त्यावेळे करण्याचं एक मिनिट येते का आतमध्ये, तू आतमध्ये आपण बोलायला पाहिजे की प्लीज माझी देवाने दिलेली ही माझी जागा आहे, तुझं काय म्हणणं आहे मला लवकर सांग, तुझं म्हणणं आहे की आपल्याला बेस्ट डील मिळावा वगैरे वगैरे. ओके ठीक आहे, मग त्याने येऊन बोलावं.
पण रिपेअरवाला आलाय हा माणूस तिथं गेला बोलायला करतोय त्याच्यात, तेव्हा बोलवणार नाही का तिला तो इकडे ये जरा, तेव्हा तिची गरज
लागणार. आपण पण बोलायला पाहिजे तुला काय वाटतं हे कुठं कुठं बसवायला पाहिजे ह्यानी, आणि ह्या तीन ऑप्शन मधून कोणची मशीन आपण घ्यायला बरोबर बरोबर. जर का ती येऊ इच्छिते मला वाटतं की हे सगळं प्रायव्हेटली घडलं पाहिजे त्यांनी दोघांनी आत्मा जायला, तिने पण त्याच्या समोर बोललं की त्याला इन्सल्ट वाटतो आणि ती मदतीच्या हेतूने येते तिकडे की आपल्या फॅमिलीला बेस्ट डील मिळावं, पण तो त्याच्या समोर तिला
बरोबर आधीच सांगावं
किंवा एक मिनिट आपण आतमध्ये बोलू सांगावं. नाही व्यवहारिक व्हेरी प्रॅक्टिकल जी गोष्ट आहे की आपण पण त्या प्रकारे तिला मान द्यावं आणि तिने पण बायबल मध्ये सांगितलं की भिडस्तपणे वागावं. बरोबर बरोबर एकदम प्रॅक्टिकल व्हेरी.
आपण पण बायांनी पण नवरा बोलत त्याला पण पटकन बोलू नये.
बरोबर बरोबर व्हेरी व्हेरी प्रॅक्टिकल.
आपण म्हणजे आपण तर एक स्पेशल एक दुसऱ्याने एक असा दिवस किंवा आठवड्यामधून एक दिवस आपण एक दुसऱ्यासाठी ठेवला पाहिजे. आता पत्नीला काय आवडतं तर आठवड्याभर आपण म्हणजे दोघी कामामध्ये बिझी कामामध्ये बिझी, तर आपण एक दिवस असा की आपण तो संगीत चर्चला जाऊया, चला आज तुला मी संगीत द्याकडे जेव्हा आपण बाहेर घेऊन जाऊया, तुला पण रोज जेवण बनवून कंटाळ्या तिला पण इच्छा असते ना, कारण स्त्रीची जबाबदारी नाही. आता
म्हणजे ते केल्याने आपण तिला काय सांगतोय की तू एक प्रोफेशनल नाही आहे माझ्या घरामध्ये, तुला पण सुट्टी आणि रेस्टची गरज आहे, आणि विशेष करून माझ्यासंग ती संभाषणाची आणि मला पण तुझ्यासंग ती संभाषणाची गरज आहे. व्हेरी गुड, तू सक्सेसफुल होणार तुझ्या आत्ताच तू विचार करत आहे हे फार लग्न झाले. अरे सॉरी 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 व्हेरी गुड व्हेरी गुड. तर
बसतो रात्री डिस्कशन करतो परत विचारतो की तू आज कामात काय केलं, मी सांगते आज तुमचे मला एवढे कॉल आले मग मी ते आज सकाळी तिने जेवण बनवलं, मग आता जेवण ते काही काहीच बनवत होते एकदा म्हणजे तुम्हाला पण जायचं आहे आणि तिने मीठच टाकलं जेवणात मीठच नव्हतं पेंडीची पाहिजे होती आणि मी पिक्क पूर्ण खाऊन घेतलं आणि मी खाऊन घेतलं म्हटलं दोन्ही काय छान छान जेवण बनवलं तू छान होतं थोडं मीठ कमी पडलं पण तिने टेस्ट केली सॉरी तुम्हाला मी मीठ दिलं नाही तुम्ही असं खाल्लं म्हणजे तिला काय वाटलं तुम्ही माझी चूक नाही दाखवले खाऊन मी कसं ते सहन केलं आणि मग तिला सांगितलं तरी तुम्ही खाली मला तुम्ही का नाही सांगितलं मग तिला तेव्हाच टोकलं असतं तर ती हे झालं.
आणि विशेष करून माझ्या आईच्या घरामध्ये अच्छा अजून पहिल्या पाच वर्षामध्ये का मॅरेज तर नाही काही काही लोक मी ऐकलेलं आहे की नाही माझ्या वाईफ माझ्या आईचं बुकिंग तू अनुभवायला पाहिजे होतं
कसलं होतं, कधीच नाही का असं सेम सेम डिश असो आठवड्यामधून कधीच करायची नाही ती. मग तसं कम्पॅरिझन केल्यावर मग तिला आपण ती विशेष वेगळी व्यक्ती आहे. आणि आपली आई सगळ्या ह्याच्यात मॉडेल नाही आहे सगळ्या गोष्टींची, तर ती एक विशेष व्यक्ती आहे, तिच्या क्षमतेने ती करायचा प्रयत्न करत आहे. तर व्हेरी व्हॅलिड पॉईंट. तर हे ह्या गोष्टी ज्ञानाच्या आहेत, पण आता देवाच्या कृपेने आपल्याला ह्या हृदयावर देवाच्या आत्म्याने लिहिले गेल्या पाहिजे आणि आपण विसरलं ना पाहिजे म्हणून आपण थोडस वेळ प्रार्थना झालो. आपण प्रार्थना एका दोघांनी प्रार्थना करावी मग मी क्लोज करतो.
धन्यवाद पिता, आम्ही येशूच्या नावाच्या चरणाशी येतो. तुला धन्यवाद धन्यवाद यांच्याद्वारे तो आम्हाला अभ्यास शिकवतोच प्रभू. धन्यवाद पवित्रात्मा धन्यवाद प्रभू त्यांच्याद्वारे आमच्या शिकवतो प्रभू राजा. आम्ही विश्वास करतो की प्रभू आवाज त्यांचा आहे माझे शब्द तुझे आहेत प्रभू राजा. हो प्रभू तू त्यांच्याद्वारे आमच्याशी बोलतोय, तू आम्हाला शिकवतोय प्रभू की आमचं वैवाहिक जीवन कसं असावं प्रभू राजा. आम्ही आमच्या पत्नीशी कसं राहावं, कसं आदर सन्मान द्यावा प्रभू राजा. आम्ही समाजात त्यांना कसं आदर द्यावा, घरात कसा द्यावा, प्रत्येक क्षेत्रामध्ये परमेश्वर आम्ही आमच्या पत्नींना कसं सन्मान देऊ परमेश्वर तुझ्यासमोर प्रभू. आम्ही चांगलं वैवाहिक जीवन कसं बनावं प्रभू त्यामुळे आम्हाला तू शिकवतोच, त्याबद्दल तुला धन्यवाद प्रभू. आम्ही सर्वांना तू आशीर्वादित कर आमच्या वैवाहिक जीवनामध्ये परमेश्वर. आणि प्रभू तू आम्हाला दाखव की आम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये कमी आहे प्रभू राजा, त्याच्यावर आम्हाला विजय मिळण्यास तू आम्हाला शक्ती दे सामर्थ्य, जेणेकरून प्रभू आम्ही एक चांगले पती असे उदाहरण बनू प्रभू आमच्या पत्नीसाठी, एक समाजासाठी, एक चर्चसाठी प्रभू तू एक कृपादान आम्हाला दे प्रभू राजा. हो प्रभू आम्ही तुला धन्यवाद प्रभू राजा. आणि पुढची वेळ आम्ही तुला स्वागत येशूच्या नावाने.
आमेन.
काही लोक असं समजतात की वैवाहिक जीवन आशीर्वाद होण्यासाठी तुम्ही कोणत्या चर्चमध्ये तुमचा लग्नाचा विधी कसा कोणत्या पार्टीचा विधी होतो त्याच्यावर ते लग्न आशीर्वाद वैवाहिक जीवन आशीर्वाद व्यवहार असं नाही. काही लोकांचं असं समज आहे की जे प्रोफेशनल्स आहेत की जे वैवाहिक जीवन आशीर्वाद होण्यासाठी शिकवत देतात पण असंही दिले नाही. आणि काही लोकांचं असं म्हणतं की जे वैवाहिक जीवनामध्ये पुष्ट पुढे गेले त्यांच्याचं वैवाहिक जीवन 40-50 वर्षाचं आहे, मग ते जर सत्ता देतील तर मग ते आशीर्वाद देतो. मग आमच्या घरामध्ये तशी व्यक्ती असते ते सल्ला देतील मग आमचं जीवन आशीर्वाद देतील असं नाही. तेव्हा तुझ्या वचनाच्याद्वारेच केवळ ते आशीर्वाद तुझं वचन आम्ही असं म्हणतो की वैवाहिक जीवन आमचा आशीर्वाद देण्यासाठी. आणि पुष्कळ दिवसापासून आम्ही ऐकतो जसं पत्रामध्ये पेत्राच्या पत्रामध्ये कर्सेकरासमध्ये या तुझ्या वचनासाठी आपण तुझे आभार म्हणतो की जे आमचे वैवाहिक जीवन आशीर्वाद करते आणि ते आम्हाला पूर्वच तुझ्या सेवकांच्यामध्ये ते आम्हाला शिकवत असतो त्याच्यामध्ये तर तो आज देखील त्या वचनाच्या माध्यमातून तो आम्हाला आशीर्वाद केले. तेव्हा आम्ही तुझ्याकडे प्रार्थना केले तर ते आम्हाला शक्तीपूर्वक केले ते जे आम्ही ऐकलं ते आम्ही आपल्या चरणामध्ये आणावी यासाठी आम्हाला
हे आमच्या महान देवा आम्हाला पुन्हा एकदा आठवण होती की देवापास जसं त्या कल्चरमध्ये स्त्रीला मान मिळत नव्हता, तिला कमी लेखत होते, आम्ही तर देवापा इस्रायलच्या करारास परके तुझे शत्रू, देवापा कोणत्याही मानाला पात्र नव्हतं, आम्ही आमची धार्मिकता घालणाऱ्या चिन्ह्यांसारखी होती देवापा, आम्ही मेलेले हरवलेले देवापा भटकलेले आपापला मार्ग धरलेले कोणत्याही मानाला सन्मानाला देवापा पात्र नव्हतो, पण तू आम्हाला तुझ्या प्रतिमेत घडवलं.